भाग 15 येशूचे चमत्कार मार्क याचा 8वा अध्याय 22 ते 26 वचने, मार्क याचा 5वा अध्याय 35 ते 43 वचने, मार्क याचा 6वा अध्याय 45 ते 52 वचने। येशू परमेश्वरानी महान शक्ती होती, त्यांनी बराच चमत्कार करात, त्यांनी बरेच रोग्याला बरा करा, त्यांनी आंधळे लोकाला नदर दिने, त्याने मरलेले लोकाशी बोलीन, त्याला मरणातून जिता करा, त्यांनी वारा शांत करा, तो पाण्यावर चालना, जहा लोकांनी चमत्कार हेरा तहा बरेच लोकाही विश्वास ठेवा, व ते आखुला लागणार परमेश्वरापासून आलेला आहा, जी काही येशू बोलना आणि त्यांनी करा तहा ते लोक चकित हिनात, आमना सांभाळ करण्याना येशूक सामर्थ्य हता।